भारताचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा पथास उजळे ओवूनी दीप स्तंभ जीवन पथास उजळे ओवूनी दीप स्तंभ प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा पूर्ण शैली होती ती भाषणाची पांडित्य पूर्ण शैली होती ती भाषणाची सदैव दूरदृष्टी दृढ निश्चयी भीमाची बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा विष्णू कधी न लोभे